रामकृष्ण हरे सुखधाले ओ साजनी सुखधाले ओ साजनी तुहार विठ्ठल बरवा तुहार विठ्ठल बरवा Bye. स्वाविधन बरवा तोहा माधव बरवा तोहा धन्य मी मानिन आपुले संकेता धन्य मी मानिन आपुले संकेता राहेली से प्रीत तुझे नामी धन्य झालो आता याशी संदेह नाही धन्य झालो आता याशी संदेह नाही न पडया बाही काळा हाती ब्रह्मरस करू भोजन पंगती ब्रह्मरस करू भोजन पंगती संताचे संगती सर्व काळ धन्य झालो आता याशी संदेह नाही धन्य झालो आता याशी संदेह नाही न पडया बाही काळा हाती तुका म्हणे पोट झाले की न धायो तुका म्हणे पोट झाले की न धायो बादले तिखाय आवडीने धन्य झालो आता याशी संदेह नाही धन्य झालो आता याशी संदेह नाही न पडया बाही काळा हाती पुढो पार कुमाई
या संदेह नाही
नहीं धन्य लालो आकाश
धन्य मी माने ना पुले संचित राहेले से प्रीत तुझे नामी धन्य झालो आता याशे संदेह नाही न पडे आबाही काळ हाती ब्रह्मरस करू भोजन पंगती संताचे संगते सर्व काळ धन्य झालो आता याशे संदेह नाही न पडे आबाही काळ हाती तुका म्हणे पोट धाले चिन धाय तुका म्हणे पोट धाले चिन धाय खादलेची खाय आवडणे धन्य झालो आता याशी संदेह नाही न पडे आबाही काळ हाती विठाला विठाला धन्य मी माने ना पुले संचित राहेली से प्रीत तुझे नामी धन्य झालो आता याशी संदेह नाही न पड्या बाही काळा हाती पांडुरंग करू प्रथम नमना पांडुरंग करू प्रथम नमना दुसरे चरण संता दिया त्यांच्या कृपादाने कथित विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाराम यांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचारी करण तेचे म्हणून श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार उण्याता। प्रस्तुत प्रसंगी सेवेसाठी निवडलेला भंग जगद्गुरु जगद वंदने देव मान्य संत तुकाराम महाराज यांचा हा चार चरणाचा उत्कृष्ट असा भंग असून ज्ञानोत्तर भक्तीतील असा आहे। या भंगामध्ये तुकाराम महाराज धन्यता देतात ती संचिताना। तसं जर तुकाराम महाराजांचं गाथा प्रकरण उघडून पाहिलंच बरेचसे धन्यता देणारे अभंग आहेत। काही ठिकाणी काळाला धन्यता देतात, काही ठिकाणी कुळाला धन्यता देतात, काही ठिकाणी संसारिकाला धन्यता देतात, पण या अभंगामध्ये धन्यता देतात ती संचिताला। आणि इतर अभंगामध्ये धन्यता वेगळी आहे। धन्याज दिन झाले संताचे दर्शन, धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो धन्य कुळ तयाचे, सदा राम नाम वाचे धन्य ते संसारी, दयावंत जे अंतरी। पण या अभंगामध्ये धन्यता देतात ती संचिताला। मग संचिते पाहण्यासारखं आहे का, दृष्टिगोचर होतं का, मग धन्यता देतात कशावरून, त्याचं उत्तर असं आहे सज्जन हो अनुमान प्रमाण विठाला विठाला। कारण वेदांत शास्त्रामध्ये प्रमाणाच्या सहा संख्या मानलेल्या आहेत, नैयायिकाने चार प्रमाण मानलेले आहेत, आणि चारवाक ज्याला आपण नास्तिक म्हणतो त्याने एकच प्रमाण मानलेले, दिसतं तेवढं मानणं हे नास्तिकाचं मत आहे। पण वेदांतीनं सहा प्रमाण मानलेले आहेत, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, उपमान प्रमाण, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी। जी गोष्ट प्रत्यक्ष प्रमाणानं सिद्ध होत नाही ती अनुमानाने जाणायची आहे। दहाव्या अध्यायामध्ये उत्कृष्ट वर्णन करतात ज्ञानेश्वर महाराज, जी बनकर झाडे शिंपे जीवेसाठी पाडून जन्म काढ्याची, परे फळेची तैचे भेटी दै वसंत पावे। मौली म्हणतात एका माणसानं फळबाग लावलेला आणि तो मालक वैशाख महिन्यामध्ये बागेत गेला आणि नौकराला विचारला, रामा बागेला भरपूर खत पाणी असताना अजून झाडाला फळं फळं का लागली नाही? त्यानं सांगितलं, मालक फक्त दोन महिने थांबा, कारण वसंत ऋतू आल्याशिवाय झाडाला फळं फळं लागणार नाहीत, ही शोभा त्याच्या दारात आहे, असं तिसऱ्या अध्यात वर्णन आहे। जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर, ओळगे फळभार लावणीशी। सज्जना हो ठरल्याप्रमाणे तो दोन महिने थांबलेला आहे। ज्यावेळेला वैशाख महिन्यामध्ये शेतात गेला त्यावेळेला नौकर झाडाला टेकणे देत होता खालून, फांद्या मोडतील म्हणून रेलतेल फळाने फुल। नौकराला म्हणतो, रामा भरपूर फळाने फुल आलेले आहेत, वसंत ऋतू आला वाटतं। म्हणले, बरेच दिवस झाला आलेला। मग किती मूर्ख आहेस? म्हणले, इतक्या दिवस झालं वसंत ऋतू बागेत आला, मग एका दिवशी घरला नाश्त्याला आणला असतं काही बिघडलं असतं? त्यानं सांगितलं, नाश्त्याला कसं आणता येईल? सांगितलं, आला कशावरून? अनुमान। ज्या अर्थी झाडाला फळ फळ आले अनुमान वसंत ऋतू आला। तेराव्या अध्यात वर्णन आहे, पै वसंताचे रिघवणे झाडाचे ने साजेपणे, जाणीचे ते विकरणे सांगते ज्ञान। मग त्या तसं ते आपलं प्रारब्ध संचित जरी आपल्या डोळ्यानं दिसत नाही, हे अनुमानानं जाणायचे, भोगावरून संचित जाणायचे। कारण भोगतो न घडे संचिता वाचोनी, भोगे जाणीचे केले पूर्वजन्मीचे। कुणाचं उत्तम प्रारब्ध असेल, कुणाचं मध्यम असेल, कुणाचं कनिष्ठ असेल, महाराज म्हणतात भोगे कळवते मागील ते जन्म, उत्तम मध्यम कनिष्ठ ते विठाला। कारण भोगावरून संचित जाण्याचे नाही। तुकाराम महाराजांचा एक उत्कृष्ट अभंग आहे, महाराज म्हणतात कुंभ अवघा एक यावा, पाकी एक एक गुफेडावा, एकाच कुंभाराच्या आव्यातली मडकी। एकाच कामाला जातात का? अहो काही मडकी लोणी ठेवण्यासाठी, काही मडकी भाजी शिजवण्यासाठी, काही मडकी सकाळी सकाळी नेले जातात। आवा एकच आहे, मग वेगळं का झालेलं आहे? याच्या पुढच्या चरणात सांगतात, हिरे दगडे की खाणी कैसे विदा तिला पाणी। एकाच खाणीतून निघणारा हिरा लाखो रुपये किमतीने विकला जातो, आणि त्याच खाणीतून निघणारा शिरगुळा 2 रुपये किलो, एवढा बदल का झाला? त्याचं कारण महाराज सांगतात शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे श्री एक एकाची पायरी। एकाच खाणीतून निघणारा दगड सुंदरामच्या मारुतीराची पांडुरंगाची मूर्ती बनवल्या जाते, त्या दगडाला नमस्कार, आणि त्याच खाणीतून निघणाऱ्या दगडाची पायरी केली जाते, बुटं सोडायची तयारी आहे। विठाला विठाला दगड एक असं एकमेव होण्याचं कारण, आयसे भिन्न भिन्न साठे आणि केले प्रारब्धाने वाटे। महाराज म्हणतात सज्जना हो ह्या प्रारब्धाने वाटण्या केलेल्या आहेत, म्हणून कुणाचं उत्तम कुणाचं मध्यम कुणाचं कनिष्ठ प्रारब्ध हे भोगावरून जाणायचंय। आणि तुकाराम महाराजांना हे देवाला सांगायचे, हे भगवान हे प्रभो हे देवा माझं संचित उत्तम आहे मानतो मानेन हे का अनुमान, ज्या अर्थी माझं तुमच्या नामावर प्रेम आहे त्या अर्थी माझं संचित।
धन्य मी मानिला फुले संचिता, धन्य मी मानिला फुले संचिता,
धन्य मी मानिला फुले संचिता,
धन्य मी मानिला फुले संचिता।
केलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणा सांगतात, हे देवा हे भगवान माझं संचित उत्तम आहे, मानतो मान्य नाही का? हनुमान जारथी माझं प्रेम तुमच्या नामावर आहे, धन्य मी माने नापुले संचित। ओ आता इथं सुज्ञा ऐकणाऱ्याला काही शंका येईल। तुकाराम महाराज नामावर प्रेम राहिल्याबद्दल संचिताला धन्यता देतात। नाम हे साधन आहे, मग साधनाची गरज कुठपर्यंत असते? साध्याची प्राप्ती होईपर्यंत। जबवरी अर्जुना तो बोध भेटेना म्हणा, तवच्या साधना भजावे लागे तृप्ती झाली या जैशी। आणि साधने सरती अपैशी, साध्याची प्राप्ती झाल्यावर साधनाचा त्याग करावा लागतो। मग साधनावर प्रेम राहण्यात कसली धन्यता? भगवान अकराव्याध्याय सांगतात, नाना गायतरी डोंगरी परे चित्त बांधिले वत्स घरी तैसे प्रेम येथीचे करे स्थानपती। मग साध्याच्या ठिकाणी प्रेम न राहता साधनावर प्रेम राहण्यात कसली धन्यता, पहिली शंका। आणि दुसरी शंका अशी आहे, ज्याच्याकडे गडगंजी श्रीमंती आहे, भरपूर श्रीमंत आहे, कोट्याधीश आहे, त्यालाच मी धन्य म्हणून घेण्याचा अधिकार आहे। मग तुकाराम महाराजाकडे काय होतं, कुठली श्रीमंती, कुठलं धन होतं? महाराज म्हणतात, आम्ही सदैव सोडके जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखी ते। मग अशी महाराजांची अवस्था असताना महाराज संचिताला धन्यता का देतात? दोन शंका आहेत सज्जन हो, याचं उत्तर आता प्रभावार्थानंतर। विठाला 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 या अभंगामध्ये तुकाराम महाराज संचिताला धन्यता देतात। पहिली गोष्ट, या कलियुगामध्ये विज्ञान युगात आधुनिक काळातल्या काही लोकांना हा प्रारब्धवाद मान्य नाही। महाराज म्हणतात, कशाचं प्रारब्ध कशाचं नशीब, गेलेल्या जन्मातलं संचित या जन्मामध्ये भोगावं लागतं हे नेमकं कोणी सांगितलं? महाराज म्हणतात, माना अथवा न माना प्रारब्धवाद आहे आणि तो प्रत्येकानं मानायचा। मी मानतो मान्य नाही, आता तुम्ही आम्ही मानत नाही ती गोष्ट सोडा। विठाला विठाला कोणी असा प्रारब्ध प्रत्येकाला चुकलेला नाही। ज्ञानेश्वर महाराज सांगतात, परेसी गमारा सादर कर्मी निर्वंश झाला सगर, बिल्लेबिंदिले शारंगधर झाला पुरंदर सहस्त्रनयन, कर्मी मनमथा झाला शिराख, कर्मी चंद्रासी घडला दोष, कर्मी भार वाती कुर्म शेष, कर्मी खरमुख ब्रम्ह देखा आदृष्टादीन जे शरीर, तिथे आलिया हे हरिहर अन्यता न करव्यान मात्र वेद शास्त्र समंता, ऐशी प्रारब्धाची गती ब्रह्मादिका न चुकेती। कोणी असा प्रारब्धवाद आहेत पण काही लोकांना पटत नाही। म्हणतात, महाराज गेलेल्या जन्मातलं प्रारब्ध या जन्मात भोगावं लागतं हे कोणी सांगितलं? रात्रंदिवस प्रयत्न करावा लागतं आणि प्रयत्न केल्यानंतर मिळतं। मी म्हणतो सज्जन हो, प्रयत्न केल्यानंतरच मिळतं, पण प्रारब्ध अनुकूल असेल तर। ज्ञानेश्वर महाराज सांगतात, भाग्याचे नि भडसे उद्यमाचे निमिषे, संपत्ती जाता पैसे घर रिगे किंवा व्यवसाय निमित्त, फळ देतसे संचित धंद्याच्या निमित्तानं। प्रारब्ध अनुकूल असल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला फळ मिळत आहे। नाहीतर काही लोक म्हणतात, नाही हो महाराज आमच्या वाडवडिलांच्या वेळेला काही सुद्धा नव्हतं, हे सगळं जी श्रीमंती तुम्हाला दिसते हे आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करून कमवलंय। मी उदाहरण याला सांगत असतो, खेड्यामध्ये मोटरसायकल आल्यानंतर कुत्रे मागे लागतात। एक कुत्रा एका मोटरसायकलच्या पाठीमागे 2 किलोमीटर पळालं, कुठपर्यंत पळणार आहे? फासोळ्या दुखल्यानंतर उभा राहील। दुसऱ्या कुत्र्याने त्याला चौकशी केली, एवढं 2 किलोमीटर फासोळ्या दुखोस तर का पळालास? हे कुत्रं म्हणतं, काही का होईना पण लावली का नाही धुडावून, आता ही काय कुत्र्यानं पळवली का गाडी? अरे ती जाणारच होती, ठरलेलंच होतं। विठाला विठाला। काही लोक म्हणतात, गेलेल्या जन्मातलं प्रारब्ध या जन्मात भोगावं लागतं। नेमकं त्या प्रारब्धाला काय माहित? आम्ही या जिल्ह्यामध्ये या तालुक्यात या गावात या नावानं जन्म घेतला हे त्याला कसं कळेल? मी म्हणतो, आमचे सुभाषितकार सांगतात, प्रारब्ध बेटा असं गाईच्या वासरासारखे। गाईचं वासरू बघा, ओ 50 गाई गोट्यामध्ये बांधलेल्या असल्या, खुंट्याचं सुटलं रे सुटलं की नेमकं आपल्या आईलाच जाऊन पितं, पण गाईचं वासरवर का? म्हशीच्या टोणग्याचा कोणी विचारही करू नका आणि सुभाषितकारालाही बदनाम करू नका, कारण ते म्हशीचं टोणगं सोडल्या सुरुवातीला सोडणाऱ्याच्या तांगड्यामध्ये घुसत, आणि जर त्या म्हशीनं लात मारली तर ते म्हणतं रॉंग नंबर, ही आपली आई नाही, जी लात मारणार नाही ती त्याची आई। विठाला विठाला। प्रारब्ध हे गाईच्या वासरासारखं, तुम्ही कुठं असा प्रत्येकांना हे भोगायचंय। आणि मग महाराज म्हणतात, देवा माझं संचित उत्तम आहे, मानतो मानी नाही का? अनुमान राहिली से प्रीत तुझी नामी, ज्यार्थी माझं प्रेम तुमच्या नामावर आहे म्हणून माझं संचित उत्तम आहे। बरं, दुसरी गोष्ट, आपल्याला असं म्हणता येणार नाही राहिली से प्रीत तुझे नामी, आपला थोडा पाठ भेद करावा लागेल, आपल्याला असं म्हणावं लागेल ठेविली से प्रीत तुझे नामी। म्हणजे राहणं म्हणजे सहज आहे आणि ठेवण्यामध्ये आग्रह आला लोक ताच्या तास मोकार गप्पा मारीत बसतील, पण कधी देवाचं नाव घ्यायचं नाहीत। महाराज म्हणतात ना, फुकटाची सांगे लोकाच्या गोष्टी, राम जग जेठी नाही वाचे. ज्या गप्पाचा आपला जीवनाशी कुठल्याच प्रकारचा काही संबंध नाही. गप्पा बघा निघाल्यानंतर एक जण म्हणतो हा आग्र्याचा ताजमहाल किती चांगला आहे, दुसरा म्हणतो नूर जहागीर चरित्र काय तुला साधं वाटलंय. आम्ही म्हणतो महाराज म्हणते बाकीच्या गप्पा मारण्यापेक्षा हरेचे नाम कदा काळे कारणे वाचे. म्हणता राम राम तुझ्या बाचे काय वेचे, पोटासाठी खटपट करशी अवघाईळ. म्हणता राम राम बसे तुझी दात खीळ. मग एवढं सोपं असताना लोक का परमार्थ करत नाहीत सज्जना हो, याचही तुम्हाला उत्तर देतो. देवाचं नाव तोंडाला येणं सोपं नाही, घेणं सोपं आहे पण येणं अवघड आहे. विठ्ठला विठ्ठला कारण हजारो जन्मामध्ये केलेल्या परमार्थाचं पुण्य पाहिजे आणि त्यावेळी देवाचं नाव तोंडाले तर धन्य जगी तोच एक. हरे रंगी नाचे महाराज म्हणतात अनंत जन्मीचे सुकृत पदरे, त्याचे मुखी हरे पैठा होय. राम हा उच्चार तरीत बैशिवाचे, अनंता जन्मीचे होईल पुण्य, जन्म जन्मी त्याशील पुण्य सामुग्री, तरीत जिमाग्रे नाम ये श्रीरामाचे. विठाला 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 विठाला. ओ एवढं सोपं आहे का? अहो परमार्थ करण्यासाठी पुण्य पाहिजे. ज्या माणसाकडे पुण्य करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे. मी म्हणतो एखाद्या माणसाला जेवण्यासाठी निमंत्रण दिलेलं आहे आणि त्यावेळेस त्यानं आपल्याला बोलवलेलं आहे, सांगा मिष्टान्नाची पंगत आहे तुम्ही जेवण्यासाठी चला. त्यांना सांगितलं मला जेवण्याची मुळीच इच्छा नाही. म्हणजे काय इच्छा नाही? माझ्या अंगामध्ये थंडी ताप आहे आणि ताप अंगामध्ये असल्यामुळे तोंडाला चव नाही म्हणून जेवण्याची इच्छा नाही. काय इच्छा नाही? अंगामध्ये ताप आहे. तसंच काही लोकांनी सांगितलं नाम सप्ताह चालू आहे, कीर्तन प्रवचन कार्यक्रम चालता कीर्तन ऐकायला, तो म्हणतो आपल्याला कीर्तन ऐकण्याची मुळीच इच्छा नाही. काय इच्छा नाही? विठाला विठाला ओ विठाला 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 ओ. मग देवाचं नाव घेण्यासाठी सोपं आहे, तोंडाला येणं अवघड आहे. त्याच्यासाठी हजारो जन्मामध्ये केलेल्या परमार्थाचं पुण्य पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, स्वतः भगवान सांगतात, देवाचं नाव माझं नाव तोंडाला येण्यासाठी अर्जुना हजारो जन्मामध्ये केलेल्या परमार्थाचं पुण्य पाहिजे. त्यावेळेस माझं नाव एक वेळेस तोंडाला येतं. मग सतत नामस्मरण करणारा धन्य मी मानेन का म्हणणार नाही? म्हणून महाराज म्हणतात हे देवा हे भगवान माझं संचित उत्तम आहे मानतो मानेन हे का? राहिली से प्रीत तुझे नामी, ज्यार्थी माझं प्रेम तुमच्या नामावर त्यार्थी संचित धन्य आहे उत्तम आहे. विचारलं तुकाराम महाराज तुमचं नामावर प्रेम राहिल्यामुळे त्याचा फायदा काय झाला? त्यावेळेस त्याचं उत्तर महाराज आपल्याला अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये देतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, म्हणतात हे देवा हे भगवान माझं संचित उत्तम आहे, नामावर प्रेम राहिल्यामुळे धन्यता संचिताला देतात आणि नामावर प्रेम राहिल्यामुळे त्याचा परिणाम फायदा. धन्य झालो आता याचे संदेह नाही, न पडे या बाही काळा हाती. मी आता धन्य झालो, कसल्याच प्रकारचा संशय घ्यायची गरज नाही. मी आता मात्र काळाच्या तडाख्यात जाणार नाही. आणि माय बापा हो तुम्ही आम्ही सगळे काळाच्या तडाख्यातले माणसं आहेत. काळे खादला अवघा चाकार, उत्पत्ती समार घडामोडी, न्याळे पा केवडा पसरला से चवडा, करोणी माझी वडा अकार गज. कसा काळाच्या तडाख्यात तुम्ही आम्ही गेलेलो आहेत. याच्यासाठी नामदेव महाराजांचं एक प्रमाण आहे. नामदेव महाराज म्हणतात मुसळ खाव्याचे चालोनी भूमी ते, मांजर त्या ते टपतसे, तैसा तुझ काळ जपे वेळू वेळा, वेगळी त्या गोपाळास मरे बापा. नामदेव महाराज सांगतात, मी दृष्टांत सांगत असतो, मुसळ म्हणजे जसं उंदराचं पिलू आहे, इकडे तिकडे घरामध्ये सारखं मिरवतय फिरतय, त्याची आई त्याला म्हणते बाळ्या इकडे तिकडे फिरू नको. अरे मांजर कुठं कोपऱ्यात बसलं असेल पण हे उंदराची बिटकुली ऐकतच नाहीत. हात जोडून पाया पडून सांगितलं ते उंदराचं पिलू असं पळत असताना नेमकं काचाच्या ग्लासामध्ये पडलं आणि ते ग्लास नेमकं एका माणसानं पिऊन ठेवलेला होता. पिऊन म्हणजे मद्यपान. त्या काचाच्या ग्लासामध्ये बुडाला उगो थोडीशी दारू राहिलेली होती, तेवढीच उंदराच्या तोंडाला लागली. मग तर त्यानं पायच असे वर्गे.
त्यांना सांगितलं मांजर मांजर असतं माझी दासी. आता मांजर कुठं उंदराची दासी असते का? पण मद्यपान करणारा माणूस काय बोलन, चांदावे हे भिळाधमाचे चाळे मद्यापी वरळे भलत्या छंदे. जेवणाला मांजर इकडे तिकडे टपून बसलेलो होतं, जवळ असं पटकन येऊन दिलं आणि पकडलं त्या उंदराच्या पिल्ल्याला, सांगितलं का हो तुम्ही माझे मालक, मी तुमची दासी, इकडे तिकडे थंडीचं फिरण्यापेक्षा घरामध्ये आरामशीर बसा म्हणून तोंडात टाकलं. त्याला हसू नका, आपलं तसं व्हायलंय. विठ्ठला विठ्ठला ओ तैसा तुझ काळ जपे वेळी वेळा, तसा काळ आपल्या पाठीमागं लागलेला माय बापा हो. मग काळाच्या तडक्यात जाऊ नये असं वाटत असेल ना, परमार्थ करा. असा जर केला नाही काळ, तुका म्हणे काळ हाना तोंडावरी, तुका म्हणे काळ हाना तोंडावरी, भात भर ठोकून लावायचं. आता कसा माझ्याकडे तुम्हाला प्रमाणगणित दृष्टांत मिळेल, पण मनोरंजन म्हणून नाही, गोष्ट ही विनोद म्हणून नाही, त्याचं तात्पर्य सिद्धांत ध्यानात ठेवायचा. महाराज म्हणतात काळ हाणून लावायचा. कसा हाणून लावायचा? उदाहरण सांगतो, सध्या पुरुषोत्तम मास चालू आहे, अधिक महिना, साध्या भाषेत धोंड्याचा महिना. अधिक मासामध्ये जावाळी जीव घातल्यानंतर अधिक पुण्य होतं असं म्हणतात. म्हणून सासूबाईनं मालकाला सांगितलं, आपल्या जावायला बोलवा, 5 ग्रामची एक अंगठी करा, कपडे करा आणि वाटे लावा. आता जावाई यायचं म्हणल्यानंतर आमच्या सासूबाईला काय आनंद वाटतोय काय सांगा. वारकरी यायचं असलं निवेदन काही वेगळं असतो, कोणी चौकशी करीत नाही. जावाई यायचं म्हणल्यानंतर बैठक कुठली द्यायची आहे, बेडशीट कुठलं सांगायचं, गादी कोणती वापरायची, बकेट कुणी द्यायचं, टॉवेल कोणतं आणायचा, हे सगळं ठरलेलं असतं. अचेरदानी मच्छरदानी गुलाब पाणी धापात माणसं तानात आणि तंग वातावरण असतं जिकडे तिकडे. हो जावाई यायचं म्हणलं, आम्ही एका गावात नाम सप्ताला गेलो, सहज जेवायला गेलो असताना त्या बाईने सांगितलं, महाराज परवाच्या दिवशी तुम्ही जेवण्यासाठी या. सांगितलं का हो तुमची पंगत आज झालेली आहे, नाही परवा दिवशी जावाई येणार आहेत आणि जावायाच्या पंक्तीला महाराज असावा म्हणून अशी आमची विनंती आहे. मग सांगितलं वा, पण पंगत तर तुमची झाली आणि जावायाच्या पंक्तीला मी पाहिजे ना. आणि मग सांगितलं, तुम्हाला हे सांगितलं कोणी जावा येणार आहेत? मग त्यावेळेस सांगितलं, आज बाजारातून निरोप आलेला आहे आणि तो असा निरोप आहे, परवा दिवशी पाहुणा यायचा असल्यामुळं म्हशीला पाणी पाजायचे मी आजपासूनच बंद केलं. म्हणजे मी विचारलं, परवा दिवशी पाहुणे यायचे तर म्हशीचं पाणी आज काहून बंद केलं? तिनं सांगितलं, आसापासूनच जर पाणी पाजवा तर परवा दिवशी पातळ दूध देईन. म्हणलं मारीचे काय त्या मसाडीला, 3 दिवस कुठे बिना पाणी द्यायचं का? वारकऱ्याला पाजायचं असलं तर आधा दूध आधा पाणी, ज्यादा झालं तर बैमानी उठायला. जावा यायचं म्हणल्यावर काय आदर आतिथ्य केलेलं आहे, परत 8 दिवस जावाई राहिला, मिष्टान्नाचं भोजन केलं, कपडे सोनं वगैरे घेतलं, मग जावा की नाही? परत दृष्टांत कशासाठी सांगायला आठवणीत आहे, तुका म्हणे काळा हाना, कसा काळ हाणून लावायचा याच्यासाठी गोष्ट लक्षात ठेवा. त्यावेळेस 8 दिवसही थांबला, 15 दिवस पुरा महिना संपला तरी जायचं नाव काढलं. बरं नुसता थांबला नाही हो, 2-3 रुपये सिगरेट डब्याची उधारीच करून ठेवली. मग मात्र म्हाताऱ्याला राग आला, म्हाताऱ्याने बायकोला सांगितलं, का ग जावायला बोलवलं, कपडे केले, आता जावा की नाही? 300 रुपये दुकानदाराची उधारी केली सिगरेट डब्याची, कशाने द्यायचं? त्याला गावाकडे जायला सांग. म्हातारी म्हणली, मी सांगणार नाही, तुम्ही आणि तेच जावाय. असं म्हटल्यानंतर म्हाताऱ्यानं बोलून घेतलं, सांगितलं, जावाई बा गावाकडे तुमचे कोणाचे भांडणं वगैरे झालेत का? तुम्ही रुसून आलेले आहेत का? म्हणलं, तसं काही नाही मामा, भांडणं वगैरे नाही, रुसून वगैरे नाही, काही नाही. म्हणले, मग 1 महिना झाला इकडेच आहेत, पाहत असतील तुम्हाला, कुठे गेले काय? तसं काही नाही. म्हणलं, मामा किती दिवसही राहू द्या, कुठे राहू द्या, कुणी बघत नाही, काही नाही काय. आणि तुम्हाला लईच वाईट वाटत असल्याकडं कार्ड आंतरदेशी पत्र घेऊन या, आपण त्यांना तिकडे पाठवून भेटीला सगळीकडे बोलून घेऊ, म्हणजे आपल्याला सगळ्याचीच खुशखबर इकडे लागणार आहे. म्हणले, हे तर काय तिकडे जायचं वाहन नाही, पण तिकडे जाण्याचं मागे. म्हणले, म्हातारा म्हणलं, असं काय जात नाही. संध्याकाळी जेवायला बसायच्या अगोदर म्हातारीला सांगितलं, मी तुला नुसतं भाजीत मीठ टाकलं नाही, असं म्हणल्यानंतर फक्त तुम्हाला माघारी बोलायचं आणि मी तुला मारण्यासाठी धावल्यानंतर दिवा विझवायचा आणि तू पळून जायचं, बाकीचं काम करतो. म्हणला, मी काय करायचं? म्हातारी अशी बसलेली आहे, जावाई असे समोर बसलेले आणि डब्यावर आपला दिवा ठेवला होता चिमणी. म्हातारा म्हणतं, का ग भाजी जरा आईनी वाटते ग? तिनं सांगितलं, मीठ टाकायचीच आठवण नाही ना हो, तुझं काय म्हणू म्हणून जे म्हातारं धावलं मारण्यासाठी, तिनं दिवा जो विझवला जी पळून गेली, यानं जी जावायाची हिप्पी धरली नाका ठोकायला सुरुवात केला, 1, 2, 4 त्यानं सांगितलं, मामा मारू नका, मामा मारू नका. ना सांगितलं, जावाई तुम्ही नवरा बायकोच्या भांडणात बोलू नका. सारखा बाजूला हो म्हणला, अजाबात मधी पडायचं नाही. तो म्हणला, बायकून हे जावाई जावाई. म्हणला, जावायाचा बापही आला तरी म्हातारी सोडीत नाही. सरक म्हणला बाजूला, जी ठोकला जी गेला अजून आला नाही. विठ्ठला विठ्ठला. Oh. कशा करता दृष्टांत, जसा त्या म्हाताऱ्यांना जावाय तो ठोकून लावला, तसे आमचे महाराज म्हणतात काळ हा घर जावाय म्हणून तो ठोकून लावा, पण कसा कशाने ठोकून लावा, माता भारा हरे राम बाबी राम नामाचं शस्त्र हातामध्ये घ्या, कारण ठोकण्यासाठी शस्त्र पाहिजे, मारण्यासाठी अंगामध्ये शक्ती पाहिजे, मग शस्त्र कोणतं, ताकद कोणती, बळ कोणतं, सहस्त्र नामाचे हातियार, शंख चक्राचे श्रंगार, आतिबळ वैराग्याचे थोरण केला मार चढवर्गा, वैराग्याचं बळ पाहिजे, नामस्मरण हे शस्त्र हातामध्ये पाहिजे, महाराज म्हणतात काळ आमच्या ताब्यात आहे, न पडे या बाही काळा हाती, पण कशाच्या जीवावर ताब्यात आहे, भेदभाव तोडून घेतला प्रेमाचा गरला, शुद्ध नाम श्री हरि ते निज मुखी लागला ताळा, शुद्ध नाम श्री हरि ते निज हरि स्मरणाचे निबळे अंकित केले कळी काळा, हरि स्मरणाचे निबळे अंकित केले काळा, एका जनार्दनी अखंड सुख सोहळा, ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा, ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा, ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा, काळ आमच्या ताब्यात आहे, कशाच्या जीवावर, भेदभाव तोडून घेतला प्रेमाचा गोळा, शुद्ध नाम श्री हरिचे निजमुखी लागला ताळा, हरि स्मरणाचे ने बळे अंकित केले कळी काळा, नामस्मरणाच्या जीवावर काळ आमच्या ताब्यात आहे, आणि म्हणून माझं प्रेम नामावर आहे, म्हणून न पडे या बाही काळा हाती, का राहिली से प्रीत तुझी नामी, पण महाराज म्हणतात हे लक्षात ठेवा, ज्या अर्थी माझं नामावर प्रेम आहे ना, हे श्रेय सगळं साधू संतांना द्यावं लागल, कारण त्या संतांचीच कृपा, कृपया केली संत जनी, कृपया केली संत जनी, माझी अलंकारी दिवानी, माझी अलंकारी दिवानी, माझी अलंकारी प्रेम आहे, ही सगळी साधू संतांची कृपा आहे, कृपाया केली संतजनी, माझी अलंकारिली वाणी, प्रीत हे लाविली कीर्तनी, तुका चरणी लोळ तसे, म्हणून धरिले जीवे न सोडी पाय, म्हणून महाराज म्हणतात मी त्यांचे पाय सोडणार नाही, सतत संतांच्या संगतीत राहीन, आणि संगतीत राहून काय करतोय असं जर तुम्ही मला विचाराल तर महाराज उत्तर देतात, तिसऱ्या चरणा म्हणतात महाराज सांगतात सतत सत्संगामध्ये राहील आणि संगतीत राहून काय करतो म्हणाल तर महाराज म्हणतात ब्रह्मरस करो भोजन पंगती संतांचे संगती सर्व काळ सज्जन हो मायबापा हो निष्ठान्न सामान्य गरीब माणसाच्या घरी मिळणार आहे पण हे जेवण फक्त आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सत्संगामध्ये श्री गुरुकडे मिळणार आहे. नामदेव महाराज भारदारीचं वर्णन करतात ओ भक्ती हेची भावे परब्रह्म पक्वान गुरुमुखे जेवण जीवेले अनुभव भातले लक्षकडे जेवणार गोडी घेताशे सुख शांती शाखा भावार्थ वाडा जेवणार गाडा आत्माराम दया शिर घारी शांती पुरण पोळी घृतये कल्लोळी प्रेम माझी विषयाचा गोळा थुंकुनी सांडिला नामाच वला संसार असे कुठलं जेवण आहे सत्संगामधलं आणि असं जेवण आहे ते किती जरी सेवन केलं हे बाकीचं मिष्टान्न खाल्लं तर आजीर्ण होईल अहो कमी जास्त खाल्लं तर रोग उत्पन्न करेल पण हे आजीर्ण होत नाही रोग उत्पन्न करीत नाही रोग घालवतय भवरोगाय शेजाय अनेक काय शिल्लक आहे भवरोगासारखा आजार घालवणारं हे ब्रह्मरसाचं जीवन आहे आणि ते जीवन असं किती सेवन केलं तरी तुका म्हणे पोट भरे परी उरे भूक पुढे पोट सेवितान धाय भूक भुकेली तर आहे तुका म्हणे पाहे कोण वास मुक्तीची जसं सर्व भावे लोघ्या आवडे हे धन आम्हा नारायण तैसा परी उदाहरण देत असतो मी महाराज म्हणतात कृपण माणसासारखं कृपण माणसाला किती पैसे कमवल्यावर पोट भरण अहो त्याला कितीही मिळवले तरी पुढता पुढे ती आत सेवावी आहे कोट्यातही जरी असलं उघड नौकराला विचारलं किती पैसे वखारीत म्हणजे 11 पिढ्याला पुरतील मूर्ख म्हणले नालायक एवढ्या उशिरा सांगतो माझी 12 पिढी काय खाईल माती खाईल आधी काय पैसे कमवण्याची पद्धत आहे का आणि कमवून काय करते ते लोक अन्नदान धार्मिक कार्य सामाजिक कार्य काय नाही हो नुसतं साचो नि मरे धन लावी पोराशी भांडण नाही नारायण तुका म्हणे स्मराला दारात भिकारी आला तर देत नाहीत मी म्हणतो एका कृपण माणसा दारात भिकारी म्हणतो माय बाप भूक लागलेली आहे हात जोडतो विनंती आहे अर्धी कोर मला भाकरी द्या यांना सांगितलं पुढे हो भाकरी वगैरे काही नाही म्हणलं माझ्याकडे तुम्हाला एवढी मोठी श्रीमंत माणसं भाकरी नाहीत मला काय नाही म्हणून सांगतो तुला मला नसू द्या भाकरी नसली तर 1000 रुपया द्या म्हणला चहा तरी पितो तुमच्या नावाने कुठं हे म्हणलं तुला काही नाही म्हणलेलं कळत नाही का भाकऱ्या नाही पैसे नाही पैसे नाहीत नसू द्या म्हणला कपडे तर असतील ना म्हणलं फाटके घरामध्ये धोतर द्या शर्ट द्या शिव म्हणला तुला काही नाही म्हणलेलं कळत नाही का भिकारी म्हणलं काही नाही तर इथं कशाला उभा राहिलास चल ना म्हणलं माझ्या संघ दोघे मागू म्हणलं निम तुला निम मला होईल काय वेळ घालतो म्हणला उभा आता मला सांगा तुम्हाला वाटतं का एवढं बोलल्यावर तरी याला काही वाटलं असेल अहो काय नाही भिकाऱ्यांना शेवटी 4-2 शिव्या दिल्या निघून गेलं त्याचा नोकर जवळ होता तुम्हाला मालक एवढी मोठी श्रीमंत माणसं आणि तुम्हाला भिकाऱ्यांनी शिव्या दिल्या ते काही वाटलं खुशल हसता त्या नोकराला सांगितलं हे तुला कळणार नाही तुझ्या डोक्याच्या बाहेरच्या विषयी म्हणला म्हणजे काय धोरण अरे म्हणले तू मगापासून आपल्याला मागायला आला होता त्यानं मागितलं तर नाही शेवटी शिव्या का होय ना आपल्यालाच देऊन गेला म्हणले मी म्हणतो असे बरेच एखाद्या जर गोळा करी जाऊन कार्यक्रम धरा जाव काय कळ लागायची हो मला सांगा आणि जर असं जर नाही गेलं तर काही माणसं गोड बोलून फसवतात एक भिकारी दारातून जायलाच तयार नाही यानं जवळ बोलून घेतलं पाठवून हात फिरवला कुठला आहे कोणत्या गावचा आहे अरे तुला का भीक नाही म्हणलो का मी आणि तुला तर माझा विनोद वाटला का अरे मी तुला काय पाहिजे ती देईल तुझी काय इच्छा आहे ती पूर्ण करेल फक्त आपली एक गोष्ट ऐकावं लागेल भिकाऱ्याला वाटलं एवढा मोठा श्रीमंत माणूस प्रसन्न झालाय माझी काय इच्छा पूर्ण करतो ना त्यानं सांगितलं मालक तुम्ही जर माझी इच्छा पूर्ण करीत असाल तर तुमची एक गोष्ट मी ऐकायला तयार आहे काय ऐकायचं म्हणले मला काही मागे जाऊ नको आणि मग कशाची इच्छा पूर्ण करतो
झाला विठ्ठला झाला विठ्ठला
हो जसं कृपण माणसाला कितीही पैसे कमवले तरी त्याचं समाधान होत नाही पोट भरत नाही तसं महाराज म्हणतात ब्रह्मरसाचं सेवन करत असताना आम्ही ते किती जरी सेवन केलं तरी पुन्हा 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 खावा असं मिळावं असं वाटतं खादलीची खावे वाटे भेटेल भेटे आवडी म्हणून तुकाराम महाराज आपल्याला शेवटच्या चरणामध्ये सांगतात तुका म्हणे पोट झालेची न थाय खादलेची खाय आवडीने आणि त्याच्यामुळे धन्य झालो आता याशी संदेह नाही न पडे या बाही काळ हाती विठोबा रखू माझी धन्य मी माने ना पुले संचित राहिली से प्रीत तुझे ना मी धन्य झालो आता याशी संदेह नाही न पडे या बाही काळ हाती यथामती यथावकाश धावत्या वेगात अभंगाचा भावार्थ संपवलेला आहे या अभंगामध्ये तुकाराम महाराज धन्यता देतेची संचित आला महाराज म्हणतात माझं संचित उत्तमय मानतो मान्य नाही का राहिली से प्रीत तुझी नामी मी मगाशी सांगितलं नाम हे साधन आहे मग साधनावर प्रेम राहण्यात कसली धन्यता भगवान तर 11 सांगतात साध्याच्या ठिकाणी प्रेम न राहता साधनावर प्रेम राहण्यात कसली धन्यता पहिली शंका या शंकेचं समाधान असं आहे कल्पना करा एखाद्या मुलीला आपण मुलगा बघण्यासाठी निघालोत ही बघायला जाणारे लोक त्या मुलीचे झाले साधन आणि पती झाला साध्य मग त्या साध्याच्या प्राप्तीसाठी या साधनाची गरज
पण कुठपर्यंत साध्य का प्राप्त झालं रे झालं की या साधनाचा त्याग हे व्यवहारातलं साध्य साधन पूर्ण झाला. तो पती प्राप्त झाल्यानंतर तो पती झाला साधन आणि पुत्र प्राप्ती साध्य. आता त्या साध्याच्या प्राप्तीसाठी या साधनाची गरज. पण साध्य प्राप्त झाल्यावर साधनाचा त्याग आहे का? कारण पती हा साध्य साधन रूप आहे. तसं आमचं देवाचं नाव वेद आणि फळ हरीचे नाम सकळ पुण्य सकळ धर्म साधे साधन रूप असल्यामुळं महाराज म्हणतात देवा माझं संचित उत्तम आहे मानतो आणि माने नाही. याला ज्ञानोत्तर भक्ती असं म्हणतात बरं का. नामावर प्रेम राहण्याला विशेष किंमत आहे. आता ही पहिली शंका संपवली. दुसरी शंका अशी आहे ज्याच्याकडे गडगंजी श्रीमंती आहे भरपूर धन आहे त्याला धन्य म्हणून घेण्यात अधिकार. मग तुकाराम महाराजाकडे कुठलं धन होतं? महाराज म्हणतात ना दुष्काळ आलेली द्रवी निलामान स्त्रिये ज्ञान नान करिता मेली. मायबापा हो त्यांच्याकडे जे धन होतं ते आपल्याकडे नाही. आपल्याकडे आहे ते त्यांच्याकडे नव्हतं. हे आजचं धन या धनाचा नधरी विश्वास जैसी तरुवर छाया. मग महाराजाकडे कोणतं धन होतं? धन घरी पांडुरंग अभंग हे सरेना परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण पावया जतन उपाय लाभाचे जोडिले हे नसरे धन. हो महाराज म्हणतात जे आपल्याला मिळालेलं आहे अविनाश आनंद घन अमूर्त मूर्ती मधुसूदन समचरणी देखील असा हा अविनाश भगवान परमात्मा प्राप्त करून घेतलेला आहे श्रीधन आमच्याकडे. म्हणून महाराज म्हणतात देवा माझं संचित उत्तम आहे मानतो माने नाही. म्हणून धन्य मी माने नापुले संचित राहिली से प्रीत तुझे नामी त्याचा परिणाम धन्य झालो आता याशी संदेह नाही. न पडे या बाही काळ हाती ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय विठ्ठल